आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची उद्यापासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम सुरू. पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूरच्या मिहान प्रकल्पांतर्गत मौजा खापरी रेल्वे गावठाणातील 500 प्रकल्पग्रस्तांना पट्टे वाटप. आणि उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये यवतमाळच्या 3 समावेश. आता सविस्तर बातम्या. एसटी बसनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून एसटी महामंडळ एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेतून विद्यार्थ्यांना एसटीचे पास त्यांच्या शिक्षण संस्थांमधून वितरित केले जाणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत. शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दिले जाणारे मोफत प्रवासाचे पास त्यांना एसटी आगारातून घ्यावे लागत होते. परंतु आता शिक्षण संस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे पास आता एसटी महामंडळाकडून थेट संस्थांकडे येतील आणि विद्यार्थ्यांना आपापल्या संस्थांमधून ते घेता येतील. त्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयांनी आपल्या संस्थेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी अशी सूचना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी शिक्षण संस्थांना केली आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा इथं आज रविवारी इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 25 ते 30 पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेनं दिली असून ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा इथं घडली. रविवार असल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होती. याच गर्दीत काही पर्यटक पुलावर थांबले असताना अचानक पूल कोसळला आणि अनेक जण थेट नदीत पडले. प्राथमिक माहितीनुसार 25 ते 30 पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आता मी विभागीय आयुक्त तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे. आता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता. काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे. अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअलिटीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही. पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल. आता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. 2 दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असून बचाव कार्यात अडथळे येत आहेत. आषाढी एकादशी सोहळा येत्या 6 जुलै रोजी होत असून 26 जून ते 10 जुलै असा यात्रा कालावधी असेल. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सर्व मानाच्या आणि अन्य पालख्यांचं त्यांच्या नियोजित तिथीप्रमाणे पंढरपूरकडे प्रयाण होत आहे. त्या अनुषंगानं एकंदर व्यवस्थेबाबत राज्य सरकारतर्फे विशेष आढावा घेण्यात येत आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1100 जास्त दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा शासन निर्णयही काल जारी झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या कार्यक्रमादरम्यान विविध सामाजिक घटकांनी गडकरी यांची भेट घेऊन आपल्या अडचणी, समस्या आणि मागण्या मांडल्या. दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी तसंच सुविधा मिळवण्यासाठी निवेदन दिलं. काहींना कृत्रिम अवयव देण्याचे निर्देश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. अनेक वृद्ध नागरिकांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा गडकरी यांच्या सहाय्यामुळे हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या काही रुग्णांनी खास त्यांची भेट घेऊन आभार मानले. गडकरी यांनी या रुग्णांशी संवाद साधत त्यांना पुन्हा नवजीवन मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं. उत्तर प्रदेशात कुशीनगर इथं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं रॉकेट प्रक्षेपण चाचणी यशस्वीपणे पार पाडली. उत्तर प्रदेशातून झालेलं हे पहिलंच प्रक्षेपण असल्यानं या चाचणीला ऐतिहासिक महत्व होतं. थ्रस्ट टेक इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत इस्रोनं केलेल्या या चाचणीदरम्यान रॉकेट प्रक्षेपण चाचणीदरम्यान प्रक्षेपित केलेलं अंतराळयान 1.1 किलोमीटर उंचीवर गेलं। त्यानंतर एक लहान उपग्रह बाहेर आला आणि तो 5 मीटर खाली येताच त्याचं पॅराशूट सक्रिय झालं आणि उपग्रह जमिनीवर 400 मीटरच्या आत आला। 15 किलो वजनाचं रॉकेटही पॅराशूटच्या मदतीनं सुरक्षितपणे उतरलं।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लोकाभिमुख गतिशील आणि पारदर्शीपणे कार्य सुरू आहे। घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये अशी शासनाची भूमिका असल्याचं सांगून मिहान प्रकल्पग्रस्त खापरीसह 4 गावातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पुनर्वसनाचा लाभ पोहोचवल्यानं आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। त्यांच्या हस्ते मिहान प्रकल्पांतर्गत नागपूर ग्रामीणच्या मौजा खापरी रेल्वे गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना प्रातिनिधिक पट्टे वाटप करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान तथा 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मिहान येथील पुनर्वसित अभिन्यासातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित पात्र 500 प्रकल्पग्रस्तांना बावनकुळे यांच्या उपस्थितीत पट्टे वाटप करण्यात आलं। यावेळी बावनकुळे म्हणाले की गेल्या 15 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मिहान प्रकल्पग्रस्तांचं राज्य शासनानं पुनर्वसन करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे। उत्तराखंडमध्ये केदारनाथ परिसरात असलेल्या गौरीकुंड खार्क या डोंगराळ भागात आज सकाळी खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर झाडाला धडकून झालेल्या अपघातात 6 यात्रेकरू आणि पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये यवतमाळच्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबातल्या 3 जणांचा समावेश आहे। ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेले राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि 2 वर्षीय मुलगी काशी अशी मृतांची नावे आहेत। 12 जूनला राजकुमार सहकुटुंब आणि काही नातेवाईकांसह बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी वणी इथून रवाना झाले होते। दरम्यान आज त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता वणीत पोहोचली। हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात होतं। घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं घटनास्थळी रवाना झाली आणि मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली। SDRF दलानं दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पूर्णपणे जळलं असून सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। विमान अपघात तपास विभाग या अपघाताची चौकशी करणार आहे। धामी यांनी हेलिकॉप्टर सेवा 2 दिवसांसाठी स्थगित करायचे आदेश दिले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जतलापूर येथील मारोती कवडू मसराम या गावकऱ्याचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे। रविवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। सकाळी 6 वाजताच्या सुमारास शौचासाठी जंगलात गेलेल्या मारोती या गावकऱ्यावर हत्तीनं हल्ला केला, यात ते जागीच ठार झाले। ओदिशाहून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेले हत्ती गेल्या 2 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातच तळ ठोकून आहेत। हवामान। संपूर्ण विदर्भात पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तसंच वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। आज सर्वात जास्त तापमानाची नोंद वर्धा इथं 40.4 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून नागपूरचं तापमान 39.4 अंश सेल्सिअस होतं। पुढील 1 तासात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची उद्यापासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम सुरू। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूरच्या मिहान प्रकल्पांतर्गत मौजा खापरी रेल्वे गावठाणातील 500 प्रकल्पग्रस्तांना पट्टे वाटप आणि उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये यवतमाळच्या 3 जणांचा समावेश। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल। नमस्कार।